इयोब अध्याय 7 प्रत्येक मनुष्यास पृथ्वीवर खूप कष्ट करावे लागतात की नाही, त्याचे आयुष्य मजुराच्या आयुष्यासारखे असते की नाही, गुलामाप्रमाणे मनुष्यास काम केल्यानंतर संध्याकाळी सावलीची गरज भासते, मनुष्य काम केल्यानंतर पगाराच्या दिवसाची वाट बघणाऱ्या मजुराप्रमाणे आहे, म्हणून माझे अनेक महिने हाल अपेष्टेतून गेले आहेत, माझ्या वाटेला कष्टाचीच रात्र आली आहे, जेव्हा मी झोपी जातो मी स्वतःला म्हणतो रात्र केव्हा निघून जाईन आणि केव्हा मी उठेन, एकसारखा मी तळमळतो, दिवस उजळापर्यंत माझे शरीर किड्यांनी आणि मातीच्या ढेकळांनी भरलेले आहे, माझी कातडी सोलोटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे, माझे दिवस विकणाऱ्याच्या मागापेक्षा भरभर जातात आणि माझे आयुष्य आशेशिवाय संपते, देवा माझे आयुष्य म्हणजे केवळ श्वास आहे, हे आठव, माझे नेत्र काही चांगले पाहणार नाही, देवाचे डोळे माझ्यावर आहेत, त्याच्या डोळ्यांना मी पुन्हा दिसणार नाही, देवाचे डोळे माझा शोध करतील परंतु मी नसणार, ढग दिसेनासा होतो आणि निघून जातो, त्याचप्रमाणे मनुष्य मरतो आणि थडग्यात पुरला जातो, तो पुन्हा कधीही परत येत नाही, तो त्याच्या घरात कधी परत येणार नाही, त्याची जागा त्यास ओळखणार नाही, तेव्हा मी गप्प बसणार नाही, मी माझ्या आत्म्याच्या क्लेशातून बोलेन, माझ्या जीवाच्या कडूपणातून मी बोलेन, तू माझ्यावर पहारा का करीत आहेस, मी समुद्र आहे का किंवा समुद्री राक्षस आहे, माझे अंथरूणच मला स्वस्थता देऊ शकेल, माझा बिछानाच मला विश्रांती आणि स्वास्थता देईल, तेव्हा तू मला भयानक स्वप्नांनी घाबरतोस आणि तुझ्या दुष्टांतांनी मला भय वाटते, म्हणून जगण्यापेक्षा गुदमरून मरणे मी पसंत करतो, मी माझ्या जीवनाचा तिरस्कार करतो, मी आशा सोडून दिली आहे, मला जगण्याची आसक्ती नाही, मला एकटा सोडून दे, माझ्या जीवनाला काही अर्थ नाही, मनुष्य तुला इतका महत्वाचा वाटतो, तू त्यास इतका आदर का दाखवावास, तू त्याची दखल तरी का घेतोस, तू त्यास रोज सकाळी का भेटतोस आणि क्षणाक्षणाला त्याची परीक्षा का घेतोस, तू माझ्यावरची आपली नजर काढीत नाहीस, थुंकी गिळण्यासही तू मला वेळ देत नाहीस, असे खोटवर चालणार, तू लोकांवर नजर ठेवतोस, मी पाप केले असले तरी मी आता काय करू शकतो, तू मला तुझे लक्ष्य का बनवत आहेस, मी तुझ्यासाठी एक समस्या बनलो आहे का, तू मला माझ्या घोर अन्यायाची आणि माझ्या आज्ञाभंगाची क्षमा का करून टाकीत नाहीस, मी आता असाच धुळीत पडून राहणार, तू नंतर माझा शोध घेशील पण मी अस्तित्वात नसेल.